50 languages. 10.
Daha.
Daha.
Yesterday, today, tomorrow.
Kal, aaj, udya.
Kal, aaj, udya.
Yesterday was Saturday.
Kal shanivar hota.
काल शनिवार होता.
I was at the cinema yesterday.
काल मी चित्रपट बघायला गेलो होतो.
काल मी चित्रपट बघायला गेले होते.
The film was interesting.
चित्रपट मनोरंजक होता.
चित्रपट मनोरंजक होता.
Today is Sunday.
आज रविवार आहे.
आज रविवार आहे.
I'm not working today.
आज मी कामाला जाणार नाही. आज मी नोकरीवर जाणार नाही.
आज मी कामाला जाणार नाही. आज मी नोकरीवर जाणार नाही.
I'm staying at home.
मी घरी राहणार.
मी घरी राहणार.
Tomorrow is Monday.
उद्या सोमवार आहे.
उद्या सोमवार आहे.
Tomorrow I will work again.
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार.
I work at an office.
मी एका कार्यालयात काम करतो.
मी एका कार्यालयात काम करते.
Who is that?
तो कोण आहे?
तो कोण आहे?
That is Peter.
तो पीटर आहे.
तो पीटर आहे.
Peter is a student.
पीटर विद्यार्थी आहे.
पीटर विद्यार्थी आहे.
Who is that?
ती कोण आहे?
ती कोण आहे?
That is Martha.
ती मार्था आहे.
ती मार्था आहे.
Martha is a secretary.
मार्था सचिव आहे.
मार्था सचिव आहे.
Peter and Martha are friends.
पीटर आणि मार्था मित्र आहेत.
पीटर आणि मार्था मित्र आहेत.
Peter is Martha's friend.
पीटर मार्थाचा मित्र आहे.
पीटर मार्थाचा मित्र आहे.
Martha is Peter's friend.
मार्था पीटरची मैत्रीण आहे.
मार्था पीटरची मैत्रीण आहे.